नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. सुधारित जीएसटीचो फायदो सर्वसामान्य मनशाक नक्कीच 100% जातलो. लग्जरी वस्तू सावन चारचाकी ते दुचाकी, सादे हॉटेल ते सामान्य पाव घेवपाक लेगीत जातलो अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. राज्य सरकारान अकुशल मनरेगा कामगारांची दिसाची मजुरी 22 रुपयांनी वाडोवपाचो निर्णय घेतला. गणेश चतुर्थी निमतान घेतिल्ल्या कला आनी संस्कृती संचालनालयान घडोवन हाडिल्ल्या राज्य पावण्यावेल्या माटोळी सर्तीचो निकाल जाहीर जाला. आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीनचंद्र रामगुलाम हांचे कडेन द्विपक्षीय चर्चे केली. आतां पुराय खबरो. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आयज आकाशवाणी पणजी केंद्राक भेट दिली. सरकारान सुरू केल्ल्यो वस्तू आनी सेवा कर सुदारणा 22 सप्टेंबर सावन गिरायकांच्या दिसपट्ट्या वापराच्या वेगवेगळ्या वस्तूंवेलो कर दर कमी करपाक सज्ज आसा. हेच विशीं गोंय आनी गोंयकारांक जावपी फायदो आनी अधिक माहिती जाणून घेवपाक आकाशवाणीच्या खबरां विभागा वतीन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांची मुलाखत घेतली. सुदारीत जीएसटीचो फायदो सर्वसामान्य मनशाक नक्कीच 100% जातलो. लग्जरी वस्तू पासून चारचाकी ते दुचाकी, सादे हॉटेल ते सामान्य पाव घेवपाक लेगीत जातलो अशें मुखेलमंत्री उलयले.
जेन जीएसटी रिफॉर्म इट्स 2.0 व समेस्त गोंयकारांक म्हणजे हितूंतल्यान कोणूच सुटूंक ना. आमी म्हणटले की युवा आसतलो, मागीर महिला आसतल्यो, शेतकरी आसतलो, नुस्तेकार आसतलो, बिजनेसमॅन आसतलो, सगळ्या इच एन्ड एव्हरी सॅक्टरा खातीर आसतलो आणि सगळ्या लोकां खातीर आसतलो. म्हणजे हांवें भुरग्यां खातीर सुद्दां कित्याक म्हटलो तर एड्युकेशना वयलो हेज्या वयलो जीएसटी सुद्दां कमी जाल्लो आसा. समेस्त सगळ्या गोंयकारांक फायदो जातलो आनी खरें हो दिसोन केन्ना येतलो 22 तारखेच्या उपरांत जेन्ना सडन ताजो जेन्ना 13% कमी जालो, 10% कमी जालो वो 0% जालो तेन्ना सगळ्या जाणांक ताजो फील जो आसा पळय न्ही हो येतलो.
ही मुलाखत तुमकां आयकूंक मेळटली शेनवार आनी आयतारा आकाशवाणी पणजी केंद्राचेर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारताची अर्थवेवस्था पयल्या पांचांत पावयली. मेक इन इंडिया, स्वदेशी, वोकल फॉर लोकल अशे तरेच्यो येवजण्यो राबोवन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशांत सुदारणा घडोवन हाडल्या अशें मुखेलमंत्री उलयले.
माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन सातत्यात वोकल फॉर लोकल हाजेर भर दिता आसतना स्वदेशी आनी मेक इन इंडिया हाजेर खूप मोठ्या प्रमाणात भर दिला. आमी एमएसएमई किंवा ह्या इंडस्ट्रीकडे पळयता आसतना काही टॅक्सीस हे 18 वयल्यान 5 हाडले किंवा 12 वयल्यान 5 हाडले ह्या सगळ्या सॅक्टरा खातीर स्पेशली इन द कुणबी साडीचो उल्लेख केला. हे तर डायरेक्टली 5% हाडिल्ले आसा. त्या खातीर त्याचो बेनिफीट जो आसा वो सामान्य मनीस जो मॅन्युफॅक्चर करता किंवा जो सेल्फ हेल्प ग्रुप किंवा हांच्यानी करता हाका मोठ्या प्रमाणात ताजो स्केल आनीक मोठ्या प्रमाणात वाडटलो. तांकां बिझनेसीस खूप मोठ्या प्रमाणात मेळपाक लागतलो. त्याचो ॲक्च्युली म्हणजे वोकल फॉर लोकल हो नारो जो आसा तो खूप मोठ्या प्रमाणात घेवपाक लागतो.
राज्य सरकारान अकुशल मनरेगा कामगारांची दिसाची मजुरी 22 रुपयांनी वाडोवपाचो निर्णय घेतला. ह्यान पयलीं गोंयांत मनरेगा कामगारांक दिसाक 356 रुपया मजुरी मेळटाली. हातूंत 22 रुपयांची वाड करून ती दिसाक 378 रुपये केल्या. हे विशीं गांवगिऱ्या विकास खात्याचे प्रकल्प संचालक प्रेमराज शिरोडकार हांणी अधिसुचोवणी जारी केल्या. केंद्रीय ग्रामीण विकास खात्यान 2025 वर्सा देशांतल्या विविध राज्यां खातीर मनरेगा येवजणे खाला मजुरीचे नवे दर अधिसुचीत केल्ले. हे प्रमाण अर्थीक वर्स 2025-26 खातीर गोंयांत अकुशल मनरेगा कामगारांक दिसाची मजुरी वाडोवन 378 रुपये करपाचो निर्णय जाल्लो. हे प्रमाणूच गोंयच्या ग्रामीण विकास खात्यान मजुरीचे नवे दर 1 एप्रील 2025 सावन लागू करपाचो निर्णय घेतला. गणेश चतुर्थी वेळार कला आनी संस्कृती संचालनालयान घडोवन हाडिल्ल्या राज्य पावण्यावेल्या माटोळी सर्तीचो निकाल जाहीर जाला. ह्या वर्सा पुराय गोंयांतल्यान 9 कुटुंबांनी ह्या सर्तींत वांटो घेतिल्लो. पयलें इनाम फोंडेच्या प्रियोळ वाठारांतले दत्ता शंभू नायक हांकां फावो जालां. जाल्यार दुसरें इनाम सावयवेरें फोंडेच्या तृप्ती पालकार आनी कुटुंबियान हांकां फावो जालां. तिसरें इनाम केळबाय कुट्टीच्या विशांत वसंत गावडे हांकां फावो जालां. जाल्यार चवथें इनाम बांदोडेच्या तानाजी गावडे आनी पांचवें इनाम वायंगिणी मये दिवचलच्या रंगनाथजी गांवकार हांकां घोशीत जालां. उमेद वाडोवपी इनामां पिळये धारबांदोडेचे देवू सत्यवान शेटकार आनी सत्तरीच्या बांबर नानोडेचे प्रज्योत माळशेकाराक फावो जाला. राज्य पावण्यावेल्या माटोळी सर्तीचे परिक्षण राजेंद्र केरकार, सूर्यकांत गांवकार आनी दिपक चारी हांणी केले. माटोळी सर्तीतल्या जैतिवंतांक संचालनालया वतीन आयोजित एका खाशेल्या कार्यावळींत यादस्तीक प्रमाणपत्र आनी रोख इनामां भेटयतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
प्रधानमंत्री नवीन चंद्र रामगुलाम वाराणसीच्या अध्यात्मिक शहरात पावले आणि उत्तर प्रदेशाची राज्यपाल आनंदीबेन पटेल हांणी तांकां येवकार दिलो, तांकां गार्ड ऑफ ऑनर दिलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन चंद्र रामगुलाम हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा केली। उपरांत संयुक्त पत्रकार परिषदेंत प्रधानमंत्री मोदींनी दोनूय देशांमधल्या वाडट्या संबंधाची पुष्टी केली आणि म्हळें की भारत आणि मॉरिशस ही दोन राष्ट्रां आसात, पूण आमची सपनां एक आसात।
India and Mauritius are two nations, but our dreams and destiny are one. इस वर्ष हम सर शिव सागर रामगुलाम जी की 125वीं जयंती मना रहे हैं। वे केवल मॉरिशस के राष्ट्रपिता ही नहीं बल्कि भारत और मॉरिशस के बीच अटूट सेतु के संस्थापक भी थे। उनकी यह जयंती हमें मिलकर अपने संबंधों को नई ऊंचाई पर ले जाने की प्रेरणा देती रहेगी।
प्रधानमंत्री मोदींनी म्हळें की भारत आणि मॉरिशस हे फकत भागीदार ना तर एक कुटुंब असत। दोन्ही देशांमधगती विज्ञान आणि तंत्रगिन्यान, समुद्रशास्त्र, प्रशासकीय प्रशिक्षण आणि टेलिमेट्री या क्षेत्रातल्या चार समजिकायेच्या कबलातींची देवाणघेवाण झाली। वीज क्षेत्रात लघु विकास प्रकल्पा खातीर भारताचे अनुदान, सहाय आणि जलविज्ञान यासारख्या अनेक तीन कागदपत्रांची देवाणघेवाण झाली।
काशी भारत की सभ्यता और सांस्कृतिक आत्मा का प्रतीक रही है। हमारी संस्कृति और संस्कार सदियों पहले भारत से मॉरिशस पहुंचे और वहां की जीवन धारा में रच बस गए। काशी में माँ गंगा के अविरल प्रवाह की तरह भारतीय संस्कृति का सतत प्रवाह मॉरिशस को समृद्ध करता रहा है। और आज जब हम मॉरिशस के दोस्तों का स्वागत काशी में कर रहे हैं, यह केवल औपचारिक नहीं बल्कि एक आत्मिक मिलन है।
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आज माहिती दिली की रेल्वे शेनवार सावन काश्मीर देगणातल्या बडगाम ते दिल्लीतल्या आदर्श नगर स्थानका मेरेन सध्या वेळापत्रकाप्रमाण पार्सल ट्रेन सुरू करता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी आज लखनौ, तिरुवनंतपुरम, त्रिची, कालिकत आणि अमृतसर विमानतळांचेर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवीं फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्रामचे उक्तावण केले। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी म्हळां की सरकार द्विपक्षीय व्यापार कबलातीक अंतिम स्वरूप दिवपाक अमेरिकेकडेन सक्रीयपणान संपर्क साधता। अमेरिकेचे अध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी व्यापार चर्चेबद्दल आणि द्विपक्षीय संबंधांमधल्या वाडट्या सुलभतायेबद्दल सकारात्मक अपडेट शेअर केल्या उपरांत गोयल हांचे हे वक्तव्य। आणि आता खेळ। क्लब टेनीस द गास्पार्डायस हांचे वतीन गोंय टेबल टेनीस असोसिएशनच्या जोड पालवान अखिल गोंय मुखेल मानांकन टेबल टेनीस सर्त 17-21 सप्टेंबर मजगतीं जातली। ही सर्त मिरामार क्लबाच्या संकुलांत खेळयतले। सर्त 11, 13, 15 आनी 19 वर्सां पिराये खालचे चले आनी चलयांच्या गटा खातीर, तशेंच 19 वर्सां पिराये वयल्या दादले आनी बायलांचे एकोडे गटा खातीर उक्ती आसतली। आनी हवामान। पणजे वेधशाळेन नोंद केला ते प्रमाण पणजेंत चडांत चड तापमान 32 अंश सेल्सियस नोंद जाला, जाल्यार उण्यांत उणें 24.6 अंश सेल्सियस नोंद जाला। राज्यांत फुडले कांय दीस हलको ते मध्यम प्रमाणांत पावस पडूं येता। वारें वराक 45-55 किलोमिटर वेगान व्हांवतले, ताचो वेग 65 किलोमिटर इतलो वाडूं येता अशें वेधशाळेन कळीत केलां। आनी खबरो सोंपोवचे आदीं परतून एक फावट मुखेल खबरो। सुदारीत जीएसटीचो फायदो सर्वसामान्य मनशाक नक्कीच 100% जातलो। लग्जरी वस्तू सावन चारचाकी ते दुचाकी, सादे हॉटेल ते सामान्य पाव घेवपाक लेगीत जातलो अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां। राज्य सरकारान अकुशल मनरेगा कामगारांची दिसाची मजुरी 22 रुपयांनी वाडोवपाचो निर्णय घेतला। गणेश चतुर्थी निमतान कला आणि संस्कृती संचालनालयान घडोवन हाडिल्ल्या राज्यपाळण्यावेल्या माटोळी सर्तीचो निकाल जाहीर जाला। आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन चंद्र रामगुलाम हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा केली। आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार।